आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. कंपनी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पोलिसांच्या भूमिकेप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे विधान परिषद उपसभापतींचे निर्देश. आसाम, पुदुचेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज एलेना रायबाकीना पराभूत. कंपनी कायदा सुधारणा विधेयक 2026 अधिक विचारविनिमयासाठी आणि सविस्तर विश्लेषणासाठी संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्यात आलं आहे. हे विधेयक आज लोकसभेत सादर केल्यानंतर ते या समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेवला, त्याला अनुमोदन मिळालं. तत्पूर्वी हे विधेयक मांडण्याला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रमुक या विरोधी पक्षांच्या सदस्यांनी विरोध केला होता. कंपनीनं अंमलात आणण्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाच्या तरतुदींना हे विधेयक सौम्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला. या सुधारणेमुळे फक्त अधिक गुंतवणुकीला चालना मिळणार नाही, तर त्यामुळे कंपनी प्रशासन सुधारेल, असं सीतारामन यांनी आरोपाला उत्तर देताना सांगितलं. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी अंतर्गत केरळला सुमारे 312 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, मात्र राज्य सरकारने हा निधी वापरलेला नाही, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. एकूण मंजूर रकमेपैकी 72 कोटी रुपये वायनाडच्या भूस्खलनग्रस्त भागातल्या आपत्ती निवारण प्रकल्पांसाठी आणि 222 कोटींपेक्षा जास्त निधी तिरुवनंतपुरमच्या शहरी पूर व्यवस्थापन योजनेसाठी मंजूर करण्यात आले आहेत. मात्र केरळ राज्य सरकारने हा निधी वापरून त्याचं प्रमाणपत्र सादर केल्यानंतरच निधीचा पुढचा हप्ता दिला जाईल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आज सकाळीच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पोलिसांच्या भूमिकेचा मुद्दा चर्चेला आला. या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं, तर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले. अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदान करण्यापासून 2 सदस्यांना पोलिसांनी रोखल्याप्रकरणी आज सकाळी कामकाज सुरू होण्यापूर्वी शिवसेनेच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार अर्जुन खोतकर यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. शिवसेनेच्या सदस्यांना निवडणुकीचा व्हीप बजावण्यासाठी आपण गेलो होतो, आपल्यासोबत 2 सदस्य होते, मात्र पोलिसांनी या सदस्यांना मतदान करण्यासाठी जाऊ दिलं नाही, तसंच आपल्याला धक्काबुक्की केली, यात आपल्याला मार लागला, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही देसाई यांच्या म्हणण्याला दुजोरा दिला. असा प्रकार होणार असल्याचं समजल्यामुळे पोलीस महासंचालकांना याची कल्पना आधीच दिली होती. संबंधित सदस्यांवर गुन्हा दाखल असला तरी मतदानापासून कोणालाही वंचित ठेवता येणार नाही, त्यामुळे त्यांना मतदान करू द्यावं असं आपण सांगितल्याचं शिंदे म्हणाले. तरीही त्यांना रोखण्यात आलं, हा लोकशाहीचा खून आहे, असा आरोप उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. या प्रकरणी चौकशी करून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. विधान परिषदेत हेमंत पाटील यांनी हा मुद्दा उपस्थित केला. शंभूराज देसाई यांनी या घटनेचं सविस्तर वर्णन केलं आणि राज्यात मंत्रीही सुरक्षित नाहीत का, असा प्रश्न उपस्थित केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाबरोबरच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या घटनेची सखोल चौकशी करावी आणि मंत्र्यांना धक्काबुक्की करणाऱ्या सुमारे 100 पोलीस कर्मचाऱ्यांनाही निलंबित करावं अशी मागणी देसाई यांनी केली. त्यावर साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सरकारला दिले. या निर्देशांचं तंतोतंत पालन सरकार करेल असं आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलं. ही घटना जिथे घडली त्या जिल्हा परिषदेच्या इमारतीतलं सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित राहील हे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांनी सुनिश्चित करावं असे निर्देशही उपसभापतींनी दिले. पोलीस अधीक्षकांना निलंबित करण्याच्या निर्देशाला स्थगिती देण्याची मागणी मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. विधानसभेतून कौस्तुभ पटाईतसह अंकिता आपटे, विधान परिषद, मुंबई.
या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आसाम, पुदुचेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. उद्या अर्जांची छाननी होईल. 26 मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येतील. मतदान 9 एप्रिलला होईल आणि मतमोजणी 4 मे रोजी होणार आहे. आसाममध्ये सर्व 126 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होणार असून सत्ताधारी भाजपा आसाम गण परिषद युतीसह सर्वच पक्षांच्या उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू आहे. आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गौरव गोगोई आज जोरहाट मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरतील. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसनं त्यांचं नाव घोषित केलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा जालुकबारी मतदारसंघातून रिंगणात आहेत. पुदुचेरीमध्ये भाजपाने 10 जागांवर तर AIADMKने 2 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस आणि द्रमुकचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. राजकारणात पदार्पण करणाऱ्या अभिनेता विजय यांच्या पक्षाने सर्व 30 जागांवर उमेदवार दिले आहेत. केरळमध्येही सर्व 140 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होईल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आज केरळात सर्व जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. निवडणुकीच्या दृष्टीनं प्रशासनाच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. नवी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्थेनं आज जम्मू काश्मीरमध्ये 9 ठिकाणी छापे टाकले. कुपवाडा, बारामुल्ला तसंच श्रीनगर आणि कुलगाम इथल्या काही ठिकाणांचा त्यात समावेश आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी NIAनं आतापर्यंत 11 जणांना अटक केली आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग मोकळा करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेवटचा इशारा दिला असताना इराणने प्रत्युत्तरात अमेरिकेच्या लष्करी तळांना वीज पुरवठा करणाऱ्या 20 प्रकल्पांवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. होर्मुझमधला अडथळा दूर केला नाही तर इराणमधले ऊर्जा प्रकल्प नष्ट करू असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता. मात्र त्याला प्रत्युत्तर म्हणून इराण अमेरिकन सैन्याला वीज पुरवठा करणारे शेजारी देशातले ऊर्जा प्रकल्प तसंच अमेरिकन गुंतवणूक असलेले प्रकल्प आणि औद्योगिक आस्थापना नष्ट करेल यात कोणीही शंका घेऊ नये असं इराणने अधिकृत माध्यमांद्वारे जाहीर केलं. दरम्यान संयुक्त अरब अमिरातीत अल शवामेघ इथं इराणी क्षेपणास्त्राचा हल्ला यशस्वीपणे परतून लावल्याचं अमिरातींच्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. सौदी अरेबियामध्येही इराणचा एक हल्ला परतवून लावला तर एक क्षेपणास्त्र आणि एक ड्रोन निकामी केलं. देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या भगतसिंग, दासगुरु आणि सुखदेव या स्वातंत्र्यसैनिकांना आज आदरांजली वाहण्यात येत आहे. 23 मार्च 1931 रोजी या तिघांना ब्रिटिशांनी फासावर चढवलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज शहीद दिनानिमित्त भारत मातेच्या या सुपुत्रांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. महान समाजवादी नेते आणि विचारवंत डॉ राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं आहे. मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत अव्वल मानांकित कार्लोस अल्काराझला 3रा फेरीतच पराभवाचा धक्का बसला. त्याला 36व्या मानांकित सबास्टियन कोर्दा यानं 3 सलग सेटमध्ये नमवलं. महिला टेनिसमध्ये अरिना सबालेंकानं 3रा मानांकित एलेना रायबाकीला पराभूत केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. कंपनी कायद्यात सुधारणा करणारं विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या पोलिसांच्या भूमिकेप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे विधान परिषद उपसभापतींचे निर्देश. आसाम, पुदुचेरी आणि केरळ विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आणि मियामी खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराज एलेना रायबकीना पराभूत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.